नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबर दिता. कोंकणी ही गोंयची बोली भाशा, तिका कोणें कितें म्हळ्यार तें आयकून घेवप समा जायना. कोणेच भाशेचो वाद करचो न्हय. तशेंच प्रत्येक गोंयकारान कोंकणी उलोवची, बरोवची, वाचची आनी कोंकणी भाशे खातीर काम करात अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी शणै गोंयबाब जयंतीच्या कार्यावळींत मुखेल सोयरे म्हूण उलयतना केलें. कोंकणी भाशेंत नवीन साहित्यीक पिळगी घडपाची गरज आसा. विदेशी भाशांचें गिन्यान आसपाकूच जाय, मात आपले प्रादेशीक भाशा विसरची न्हय अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार म्हळें.
कोंकणी खातीर काम करात, बरयात, उलयात, वाचात, हें सगळें काम जें आहा पळय न्ही, तें सगळ्या भुरग्यांनी करपाक जाय. ओके, त्या भुरग्यांक प्रोत्साहन दिवप ही काळाची गरज आसा म्हाका दिसता. ना जाल्यार जातलें कितें खबर आहा? एटलिस्ट तें तेणी एक बरें सांगलें की हें सरकार म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंत हांणी कोंकणी खातीर खूब बरें काम केल्लें आहा. पयलीं म्हणजे कोंकणी अकादमी बऱ्या हितून शिफ्ट केल्या बऱ्या जागेंत. फाटल्या 6 वर्सांच्या कार्यकाळांत जें कोंकणी खातीर काम केलां तें फाटल्या 50 वर्सांक जावं नासलें. आनी नवीन साहित्यीक तयार जावप ही काळाची गरज आसा. हांवें इतक्याच खातीर सांगता की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विकसीत भारत 2047 हें स्वप्न पळयता. पण हें स्वप्न पळयता आसतना सुद्दां रिजनल लँग्वेजीसाक विसरूंक ना. पयले फावटी नॅशनल एड्युकेशन पॉलिसींत जी 40 वर्सांच्या उपरांत आयली ताका रिजनल लँग्वेजीक म्हत्व दिल्लें आसा. हाज्या पयलीं रिजनल लँग्वेजीक म्हत्व दिवंक नासलें, तें रिजनल लँग्वेजीक म्हत्व दिवपाचें काम ह्या सरकारांत केलां.
कोंकणी भाशेंत करियराच्या नदरेंतल्यान खूब संद आसा. अनुवादा पासून हेर कोंकणी पदां खातीर कोंकणी भाशेचें गिन्यान आसप गरजेचें अशें तांणी म्हळें. आपल्या सरकारान कोंकणीच्या उदरगती खातीर सदांच काम केलां. जण एकल्यान कोंकणी भाशेच्या अस्मिताये खातीर आनी उदरगती खातीर काम करचें अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलें. भारत देश आतां विकसीत देश जाला. देशाक सगळ्या मळार विकसीत करपा खातीर तरणाट्यांनी तशेंच प्रत्येक भारतीयांनी आपआपल्या परीन योगदान दिवपाक जाय अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी विद्यार्थ्यांक केलां. ते विकसीत भारत 2047 ह्या विशयाचेर धेंपे महाविद्यालयान आयोजीत केल्ल्या संवादाच्या कार्यावळींत मुखेल सोयरे म्हूण उलयताले. नारी शक्ती, युवा शक्ती, गरीब कल्याण ह्या घटकांक सक्षम करपाच्या नदरेंतल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे सरकार काम करता अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. विकसीत भारत 2047 करतना गोंयाक 2037 स्वयंपूर्ण गोंय करपाची मूख राज्य सरकारान दवरल्या. हेर राज्याच्या तुळेंत गोंय राज्य सगळ्या भौशीक सुविधेच्या निकशाचेर मुखार आसा असो विश्वास मुखेलमंत्र्यान ह्या वेळार व्यक्त केलो.
विजन पळोवपाक जाय विकसीत भारत 2047 आनी हे जर विजन पळयत आसत जाल्यार इच एन्ड एव्हरी स्टेट वॉन्ट्स टू डिरायव देअर प्लॅन. त्या खातीर आमी म्हटला की गोंयचो प्लॅन इज विकसीत गोवा 2037. आमी सगळ्यात पेक्षा म्हणजे बाकीच्या सगळ्या स्टेटी पेक्षा 10 वर्सां पयली फुल्ले डेव्हलप्ड जातो. कित्याक जातले हांव तेही सांगता. कारण कंपेरिजन आमकां जरी लिबरेशन 14 वर्सां लेट मेळ्ळे आसत, इन 1961 वी हॅव लिबरेटेड. भारत देश हो 1947 स्वतंत्र जाल्लो. बट तरी सुद्दा कंपेरिजन विथ द अदर स्टेट आमी बाकीचे पॅरामिटर्स जेका 13 फ्लॅगशीप प्रोग्राम्स हर घर नल से जल, हर घर शौचालय, हर घर इलेक्ट्रिसिटी सगळ्या पॅरामिटर्सांनी 80% ऑफ द टार्गेट वी आर अचीव 100%. इफ यू कम्पेअर अस विथ द कर्नाटका अदरवाईज विथ द नॉर्थ इस्टर्न स्टेट हाज्या बरोबर जरी कम्पेअर केले असत जाल्यार आम्ही कितलेशेच फुडें आसा. इन GDP, GSDP, पर कॅपिटा इन्कम, इन एव्हरीवेअर वी आर द हायस्ट. त्या खातीर आमचो टार्गेट जो आसा हो जो टार्गेट असतो हो 2037 म्हणजे 10 वर्सां पहिली आम्ही आमचे विकसित गोवा हे कम्प्लीट करपाक जाय.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दर वर्सा व्यक्तींक आनी संस्थांक आपत्ती व्यवस्थापनाच्या मळार तांणी केल्ल्या उत्कृश्ट कामगिरीची वळख करून दिवपा खातीर सुभाषचंद्र बोस आपदा व्यवस्थापन पुरस्कार दिता. दर वर्सा 23 जानेवारीक नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्या जल्मदिसाक हो पुरस्कार जाहीर करतात. 2026 पुरस्कारा खातीर ऑनलायन अर्ज मागयल्यात. ऑनलायन अर्ज प्रक्रिया 1 मे सावन सुरू जाल्या आनी ती 30 सप्टेंबर मेरेन चालू आसतली. पुरस्कारा विशीं चड म्हायती आनी ऑनलायन अर्ज फॉर्म awards.gov.in ह्या संकेतथळार उपलब्ध आसात. कृषी संचालनालयान कृषी कार्ड आशिल्ल्या सगळ्या शेतकऱ्यांक आपले आधार लिंक बँक खात्याची माहिती संबंधित विभागीय कृषी कार्यालयाक दिवपाची विनवणी केल्या. शेतकऱ्यांनी नमुन्यात अर्जासहित बँक पासबुकाची कॉपी वा कॅन्सल चेक्स संबंधित विभागीय शेती कार्यालयात सुपूर्द करचो. पणजे वेचाय नोंद केला त्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 28.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 23.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला आनी हवेतली आर्द्रता 95% नोंद जाल्या. राज्यात फुडले 4 दीस 30 ते 24 डिग्री सेल्सियस तापमान आसतले आनी फुडले 4 दीस कांय वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. कसोटी क्रिकेटात लिड्साच्या हेडिंग्ली हांगा सुरू आशिल्ल्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचीत भारतान इंग्लंडाक 371 धावण्याचे लक्ष दिलां. लक्षाचो फाटला करपी इंग्लंड काल राती 4थ्या दिसाचो खेळ सोपलो तेन्ना बिनबाद 21 धावण्यार खेळटालो. ताचे आदी भारताचो दुसरो डाव 364 धावण्यार सोपलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.